नमस्कार, ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावती प्रचार दौरे करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापुरात सभा घेतली, तसंच उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यानंतर ते पुण्यात विजय संकल्प यात्रेत सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या या टप्प्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. या टप्प्यात देशभरातल्या 96 मतदारसंघांचा समावेश असून येत्या 13 मे रोजी तिथं मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 11 ठिकाणी मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड, जालना, औरंगाबाद, पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक 2024 सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश अशा लोकसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातले अनेक महत्त्वाचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत आपापली नामनिर्देशनपत्रं दाखल करत आहेत. महाविकास आघाडीकडून महत्त्वाच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, ठाण्यातून राजन विचारे, दिंडोरीतून भास्कर भगरे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांनी अर्ज दाखल केले. महायुतीचे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळे मतदारसंघाचे उमेदवार सुभाष भामरे यांनी देखील आज अर्ज दाखल केले. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ एका उपनगरी गाडीचा डबा आज रुळावरून घसरला. सकाळी 11:30 सुमाराला हा प्रकार घडला. यात कोणालाही इजा झाली नाही, मात्र यामुळे हार्बर मार्गावरच्या उपनगरी सेवेवर परिणाम झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर कोलकाता इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 941 अंकांची वाढ झाली आणि तो 74,671 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 223 अंकांची वाढ नोंदवत 22,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.